नगर कांग्रेस कमेटी से अध्यक्ष, प्रांतिक कांग्रेस कमेटी से अध्यक्ष आणि नागपूर शहरातील सभ्य स्त्री पुरुष. 2 महिन्यापूर्वी मी यापूर्वी नागपूरला येऊन गेलो, त्यावेळी याच महिन्यावरती जाहीर सभेत बोलून माझे सर्वसामान्यतः विचार मी आपल्यापुढे ठेवले होते. परंतु आज मात्र मी जो आलो आहे तो निराळ्या जबाबदारीने आलो आहे, निराळ्या भूमिकेवरून आपल्यापुढे आलो आहे. नवराज्य 1 नोव्हेंबरला प्रस्थापित झाल्यानंतर जितक्या तातडीने या विभागात येता येईल तितक्या लवकर यावा असा मी प्रयत्न करत होतो. 6 आठवडे मला ती गोष्ट ही शक्य होऊ शकली नाही. आज मी आपल्यापुढे उभा राहिलो यामध्ये एक प्रकारचं मला समाधान आहे. गेले 3 दिवस नागपूर विभागातल्या ग्रामीण विभागामध्ये मी हिंडून आलो, छोट्या मोठ्या शहरांना भेटून आलो, खेड्याखेड्यामध्येही काही ठिकाणी जायचा प्रयत्न केला आणि माझ्या मनातल्या ज्या भावना होत्या, माझे जे विचार होते ते मी जनतेपुढे ठेवले. त्यांच्या ज्या भावना होत्या, त्यांचे जे विचार होते ते समजून घ्यायचा मी प्रयत्न केला. इच्छा होती 5 कोटींचं नवराज्य निर्माण झालंय. या 5 कोटी लोकांच्या राज्यामध्ये 5 वेगळ्या तऱ्हेचे विभाग एकत्र आले आहेत. वेगळ्या वेगळ्या परंपरा आहेत, वेगळे वेगळे राज्यकारभार आहेत, वेगळे वेगळे कायदे आहेत, थोडेफार वेगळे वेगळे स्वभावही आहेत, आवडीनिवडी वेगळ्या वेगळ्या आहेत, वेगळे वेगळे राग लोभही त्यामध्ये आहेत याची मला जाणीव आहे. पण सगळे जरी वेगळं असलं तरी मुळात आम्ही सगळे भाऊभाऊ आहोत, या भावनेने एकाला आहोत. त्यामुळं तर सगळ्यांना एकदा पाहावं, सगळ्यांशी मला नाही बोलता येणार, पण एकदा संख्येनं पाहिलं, त्यांच्या डोळ्याकडे पाहिलं तर त्यातल्या डोळ्यातला कदाचित प्रेमाचा भावही दिसतो, थोडासा रागाचा असा तो हे दिसतो, पण तो दिसतो ही तर गोष्ट खरी. ज्या 5 कोटींच्या राज्याची जबाबदारी मी माझ्यावरती घेतली आहे, त्या 5 कोटीतले निदान काही प्राथमिक चेहरे तरी मी निदान पाहिन आणि तुमचा 5 कोटींची धुरा वाहणारा मुख्यमंत्री कसा आहे तोही तुम्हाला पाहायला सापडेल याही हेतूने मी आपल्याकडे आलो. मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या 3 दिवसामध्ये ज्या तऱ्हेचा माझा सत्कार जो सन्मान केला, ज्या तऱ्हेनं माझं स्वागत केलं, ते स्वागत पाहिल्यानंतर माझं अंतःकरण भरून गेलं. कोणत्या शब्दांनी नागपूर विभागातल्या लोकांचं मी आभार मानू मला समजत नाही. मी त्यांचा अत्यंत कृतज्ञ आहे. परंतु त्याचबरोबर हे खरं आहे, मी अनेक ठिकाणी ते सांगितलं यापूर्वी, आता पुन्हा सांगतोय की आपण केलेलं हे स्वागत माझं व्यक्तीचं स्वागत मी कधीच मानलं नाही, कधीच मानणार नाही. ज्या संस्थेचा मी सैनिक आहे, ज्या सिद्धांतावरती माझी श्रद्धा आहे, ज्या राज्याचा मी मुख्यमंत्री आहे, त्या संस्थेचा, त्या सिद्धांताचा आणि त्या राज्याचा आपण सत्कार सन्मान करता आहात हीच माझी त्याच्या पाठीमागची भावना. व्यक्ती येतात आणि जातात, सामान्य व्यक्ती तर सहस्रांनी येतात आणि जातात. कायम राहत असेल तर ती शेवटी जनता कायम राहते, सिद्धांत कायम राहतात, संस्था कायम राहतात आणि त्यांचं तुम्ही स्वागत करता आहात हाच एक विश्वास मला पुरेसा आहे. मी जेव्हा इकडे आलो तेव्हा अशी माझी समजूत नव्हती की तुमच्या मनामध्ये काही शंका राहिलेल्या नाही, अशी नाही माझी समजूत. मी जेव्हा इकडे आलो तेव्हा राज्यामध्ये काहीच दोष राहिलेले नाहीत या भावनेने मी इकडे आलो नाही. राज्यामध्ये दोष आहे, तुमच्या मनात काही थोड्याफार शंका आहे, त्या समजावून घ्याव्या आणि त्याच्यातून काही मार्ग निघतो का तो पाहावा हे पाहण्यासाठी मी आलोय. काही आश्वासन देऊ शकलो तर ते आश्वासन द्यायला आलोय आणि आश्वासन घ्यायलाही आलोय. आश्वासन एवढंच देणार, मला जाणीव आहे नागपूर शहरातल्या लोकांची, नागपूर विभागातल्या लोकांची एक भावना आहे आणि योग्य भावना आहे, राष्ट्र भावना आहे. नागपूर शहराचं महत्व कमी होतं हे दुःख मनाची तुमच्या मला त्याची जाणीव आहे. ते दिवसवर्ष एका मोठ्या राज्याची ती राजधानी होती आणि राजधानी असल्यामुळं असणारं जे महत्व ते राजधानी नसल्यामुळं डोळ्याकडून जाताना दिसतंय. उद्योगधंदे त्यावरती आधारलेले काही होते त्यामध्ये काही थोडासा मानसिक गौरवही असतो तर गौरवही किंचितसा दुखावला जातोय त्याची मला कल्पना आहे. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की निव्वळ शहराचं महत्व राजधानीवरच असतं असं कृपा करून नागपूरच्या मंडळींनी समजून याची मी त्यांना विनंती करणार आहे. कारण नागपूरचं महत्व राजधानी म्हणून होतं ही तर गोष्ट खरी आहे. आता ती राजधानी का राहिली नाही तोही एक इतिहास आहे. तुम्हाला सवड असेल तर मला वेळ आहे सांगायला. मग मलाही सवड आहे. राज्य पुनर्रचनेचा जर तुम्ही सगळा इतिहास सांगाल तर गेल्या 1.5 वर्षामध्ये अशा तऱ्हेचं वातावरण आपण आपल्या देशामध्ये निर्माण केलं की मी म्हणतो तीच गोष्ट खरी झालं पाहिजे असा प्रत्येकाचा आग्रह. भाषेचं राज्य निर्माण झालं पाहिजे आहे की भाषेचं राज्य निर्माण झालं पाहिजे आहे अशा तऱ्हेची मागणी आपण केवढी मोठी वाढवली. त्यामध्ये दुसराही असा विचार होता की भाषेतच का होत नाही पण एक छोटं राज्य असलं पाहिजे आहे असा एक विचार होता. तो विचार काही प्रमाणामध्ये तो मान्यही केला गेला होता. परंतु आज काँग्रेसच्या विरोधी उभी राहिलेल्या मंडळींना मला असं विचारायचं आहे. भाऊ म्हणून विचारायचं मी की त्यांना माझे प्रतिस्पर्धी म्हणून नाही विचारू इच्छित. आज ती माझी भूमिका नाही. विचार करण्याकरता आपण बसलो कारण 5 कोटींची जिम्मेदारी तुमच्या माझ्यावरती आहे. थोडासा विचार करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. आम्ही ती गोष्ट स्वीकारली नाही त्यावेळी. आम्ही म्हणजे मी या सगळ्या राज्यातल्या सगळ्या विभागासंबंधानं बोलतोय. आमच्यामध्ये असा एक आग्रह आम्ही निर्माण केला की नाही एका भाषेचं एकच राज्य निर्माण झालं पाहिजे. गुजराती राज्य निर्माण झालं पाहिजे एका बाजूला, मराठी भाषेचं राज्य एका बाजूला उभं राहिलं पाहिजे. तत्व चांगलं आणि ते राज्य झालं पाहिजे एवढंच नव्हे तर ते मुंबई शहरामध्येही झालं पाहिजे असा आग्रह होता. आणि त्याच्यातून काय निर्माण झालं गेलं 1.5 वर्ष आपण जर पाहिलं तर ज्यांना ते राष्ट्रासंबंधी ज्यांनी काही विचार केलाय त्यांनी राष्ट्रासाठी थोडंफार दिलंय त्यांच्या मनाला यातना होतील असे प्रसंग घडलेले आहेत. की अशी परिस्थिती निर्माण या देशामध्ये झाली नाही मी पाहिली आहे. आपल्या नागपूर शहरामध्ये नाही झाली याची मला जाणीव आहे. पण निव्वळ नागपूर शहर डोळ्यापुढे घेऊन कृपा करून या सगळ्या प्रश्नाचा विचार करू नका कारण मला सर्वसामान्य प्रश्न मी आपल्यापुढे ठेवतो. अशी परिस्थिती आम्ही निर्माण केली की या देशामध्ये गांधी आणि लोकमान्य टिळक कधी जन्माला आलेच नव्हते. पंडित नेहरू देवकी आमच्यामध्ये अस्तित्वात नाहीतच अशा समजुतीनं आम्ही वातावरण या सगळ्या आमच्या प्रांतामध्ये असं तापून ठेवलं की एक भाषा बोलणाऱ्या मनुष्य दुसऱ्या भाषेच्या बोलणाऱ्या माणसाला भाऊ तर राहू द्या पण तो मित्र सुद्धा मानतो की काय की नाही याची शंका वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. एखाद्या मराठी भाषेच्या किंवा एखाद्या भाषेच्या प्रांतापेक्षा राष्ट्राला मोठं मानणं किंवा राष्ट्रीयतेला मोठं मानणं हे देशद्रोह मानण्यापर्यंत मनोवृत्ती या प्रांतातली गेली होती. मी आपल्याला अशाकरता सांगतोय की राष्ट्राचं निर्माण ज्या एका मूळ भूमिकेवरती झालं ती भूमिकाच म्हणून या देशामध्ये संकटात येते की काय अशी परिस्थिती राष्ट्राच्या नेत्यांच्या पुढे उभी राहिली. कशामुळे हिंदुस्थान स्वतंत्र झालाय माहिती आपल्याला. आज आमच्याचं महत्व जाते आणि तमच्याचं महत्व जाते असं म्हणणारी मंडळी मी पहिलं प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की शेवटी या मूळ देशाचं जे महत्व ते कशामुळे निर्माण झालं याचा कधी विचार आपण केला आपल्या मनाशी. साध्या गोष्टी साधा विचार 10 वर्षापूर्वीचा इतिहास आम्ही विसरायला लागलो. आम्ही आमच्या देशामध्ये मोठे झाल्याचं कारण आम्हाला इंग्रजी हेच सांगत होता की यू आर नॉट ए नेशन तुम्ही राष्ट्र नाहीये. तुम्ही जाती जातीमध्ये वाटलेले लोक आहात, धर्माधर्मामध्ये वाटलेले लोक आहात, भाषेभाषेमध्ये वाटलेले लोक आहात. तुम्ही एकमेकाचे गळे कापाल जर आम्ही घेऊन गेलो तर आणि आमच्या देशातल्या पुढाऱ्याने सांगितलं की खोटं बोलतात तुम्ही चारता करता बोलता. आम्ही भाऊ आम्ही वेगळ्या वेगळ्या धर्माचे असो, वेगळ्या वेगळ्या जातीचे असो, वेगळ्या वेगळ्या भाषा बोलणारे असो, तुम्ही सुद्धा पहिले काल तेव्हा आम्ही भाऊभाऊ या देशामध्ये कायम राहू अशी भूमिका आमच्या देशामध्ये 50-60 वर्ष काँग्रेसने निर्माण केली. आमच्या जगा आमच्या देशातले उत्तमातले उत्तम जे लोक होते, दादाभाई नौरोजी पासून जर तुम्ही रांग घेतली, नौरोजी, रानडे, गोखले, टिळक, गांधीजी, नेहरू आणि लक्षावधी नावं या देशातली तुमच्या सांगता येतील की ज्यांनी आपल्या जीवनातलं जे काही उत्तमातलं होतं उत्तम होतं, विचारातलं जे उत्तमातलं उत्तम होतं, आपल्या चारित्र्यातलं जे उत्तमातलं उत्तम होतं ते उत्तमातलं उत्तम देऊन एक विचार या देशामध्ये वाढवला. आणि तो विचार हा, या देशातले सगळे लोक एकमेकांना, आम्ही सगळे हिंदी आहोत, पहिले हम हिंदी ही भावना आम्ही या देशामध्ये वाढवली आणि त्याच्यामुळे या देशावर स्वराज्य मिळालं. इंग्रज कशामुळे गेला? कोण लढाई करायला गेला होता इंग्रजाबरोबर? आम्ही लढाई कोणी, इंग्रज जेव्हा या देशातनं गेला, आपण विचार करणारी एका मोठ्या शहरातली माणसं, एक मोठं संस्कृतीचं केंद्र असणार आहे, आपण जरा विचार करा आपल्या मनाशी की इंग्रजाचा जेव्हा आम्ही पराभव केला तेव्हा इंग्रज काय होता? काही दुबळा होता? आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळालं असं मानणारी माणसं कुठे फॅशनेबल पद्धतीनं हा प्रश्न पुढे मांडत असतात? मी त्यांना विचारतो, मी वारंवार गेले 2-3 दिवस हा विचार सांगतोय, आग्रहाने सांगतोय की जेव्हा इंग्रज गेला तेव्हा इंग्रज दुबळा नव्हता. आंतरराष्ट्रीय लढाईच्या आखाड्यामध्ये तो विजेता होता, जित नव्हता, जिंकलेला नव्हता. त्यांना सबन युरोप पांढरा क्रांत करणाऱ्या हिटलरसारख्या एका मोठ्या लष्करशाहीचा पराभव युरोपमध्ये केला होता. आणि पूर्वेकडे 6 महिन्याच्या अर्ध जंग जिंकणाऱ्या जपानच्या लष्करशाहीचा पराभव पूर्वेकडे केला होता. अशा 2 मोठ्या लष्करशाहीचा पराभव करून हिंदुस्थानातल्या 40 कोटी जनतेच्या अर्ध्या नागड्या नंग्या फकीरासमोर येऊन त्यांनी आपला मुकुट खाली तुझ्या पायाशी ठेवला कशासाठी? त्याला हे कळलं की या देशामध्ये राज्य करता येणं शक्य नाही. कारण त्याचं राज्य एकाच गोष्टीवरती या देशामध्ये चाललं होतं की भावाला भावाच्या विरुद्ध करणं आणि आपलं राज्य सुरू करणं ही त्याची राज्याची नीती होती. जेव्हा भावाने ठरवलं की नाही यापुढे काही चालणार नाही तुझं, त्यामुळे या देशातल्या स्वराज्याचा मूळ पायाचा दगड जर कुठल्या भावनेवरती असेल तर या देशातला प्रत्येक मनुष्य हा दुसऱ्याचा भाई आहे त्यातली भावना होती. आणि ती भावना या देशातली ज्या क्षणी कमी व्हायला लागली त्या दिवशी या देशात मधलं फार महत्वाचं संकट निर्माण झालं हे त्यांनी पाहिलं. गुजराती मराठी भाऊभाऊ वेगळे राहायला लागले त्यावर कुणाचं दुःख नव्हतं. भाऊभाऊ आपण सगळीकडे वेगळे राहतो, आनंदाने नाही राहत. भावाप्रमाणे वेगळं राहायचं असलं तर निदान प्रेमानं वेगळं राहावं, प्रेम कायम ठेवून वेगळं राहावं अशी आपली संस्कृती सांगते. पण आपल्या संस्कृतीनं असं कुठे सांगितलंय की भावा भावांनी एकत्र राहताच कामा नाही म्हणून? असा आग्रह आम्ही चालत होतो तेव्हा नाही, प्रेमाप्रेमानं वेगळे होऊया. नागपूर तो राहिला असतो शिल्लक त्यावेळी, काही मंडळींचा आग्रह होता की नाही मुंबई आलीच पाहिजे, ठीक आहे पाहिजे मुंबई आली आहे. इंग्लिशमध्ये म्हण आहे, टू ईट द केक अँड स्टील हॅव इट. म्हणजे घरामध्ये एकच पोळी शिल्लक राहिलेली आहे. काही असे चिकू लोक असतात की त्यांना ती पोळी खायची इच्छा असते आणि ती शिल्लक पोळी राहायला पाहिजे, दोन्ही गोष्टी कशा शक्य आहेत? एकदा पोळी खाऊन ती संपवली तरी पाहिजे किंवा न खाताना शिल्लक ठेवली पाहिजे. मुंबई जर पाहिजे असेल तर मुंबई राजधानी म्हणून जर पाहिजे असेल तर राजधानी मुंबई होईल, पुन्हा नागपूर कशी राजधानी होणार? खरं दोन्ही गोष्टी सोडला असता नागपूर राजधानी झाली असती, ते सोडून दिलं नागपूर कधी राजधानी होणार नाही, नाही राहिली नागपूर राजधानी. पण नागपूर राजधानी राहिली नाही म्हणून काही नागपूरचं महत्व कमी झालं असं तर आपण सांगतो, ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. त्याकरता आम्ही काय करणार ही दुसरी गोष्ट नंतर. पहिली गोष्ट अशी की काही शहरांचं एक व्यक्तिमत्व म्हणून काही असतं, काही महत्व म्हणून असतं, त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि कृपापूर मला दुसरी गोष्ट आपल्याला सांगायची आहे की शेवटी खरं महत्व आहे राजधानी करता लढा द्यायचे का शेवटी लोकांच्या करता लढा द्यायचे. मी काल सकाळी सांगितलं कॉर्पोरेशनच्या सभेमध्ये, मला त्याची पुन्हा आठवण झाली. मी इथून तुमच्या या वेळातल्या भद्रावतीला गेलो, इतिहास काळातली एक मोठी राजधानी होती असं मला तिथे सांगण्यात आलं. आणि मोठं दुःख स्वाभाविकपणे लोकांना सांगत होते की पहा एक काळी आमची एका मोठ्या राजाची राजधानी होती, आज एक छोटंसं गाव झालंय. आणि मग माझ्या मनाशी झालं कितीतरी या देशामध्ये राजधान्या होत्या आणि त्या राजधान्या बंद झाल्यात. राजधान्याच बंद झाल्यात असं नव्हे राज्यही बंद झाली. तिथं किती वेगळ्या वेगळ्या राजांची घराण्यांची जमातीची राजी या देशामध्ये होती किंवा होती की नव्हती आज संशोधन करून सिद्ध करावं लागतं की आमच्या ठिकाणी आमचं राज्य होतं. हे सगळं राज्य गेली, राजधानी गेल्या, कायम काय राहिले माहिती या देशामध्ये? कायम फक्त तुम्ही आम्ही लोक राहिलो शिल्लक. आणि जे लोक शिल्लक राहिलो त्या लोकांचं राज्य आज निर्माण झालं असल्यामुळं महत्व वाढवायचं जर असेल तर आम्हाला त्यातल्या लोकांचं महत्व वाढवलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की जोपर्यंत नागपूर शहरातल्या लोकांचं कर्तृत्व शिल्लक आहे तर नागपूर शहराचं महत्व कुणीही कमी करू शकणार नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि पुन्हा ईश्वरानं निसर्गानं ती नागपूरला काही महत्व दिलेलं आहे. समुद्र काठावरती असल्यामुळे जसं मुंबईला महत्व आहे तसं या हिंदुस्थानच्या भूगोलाच्या केंद्रावरती बसल्यामुळे नागपूरचं काही महत्व आहे ते कोणी काढून घेऊ शकणार नाही. मला आठवतं गेल्या केबला तुम्हाला मी कथा सांगितली होती इंग्लिश राजाची. आठवणी करता पुन्हा उजळणी करता सांगतो आपल्याला. अभ्यासामध्ये उजळणी हा फार महत्वाचा भाग आहे. रिव्हिजन झाल्याशिवाय लक्षात राहत नाही म्हणजे गोष्ट सांगतोय परत. ती जुनी एक कथा. इंग्लंडच्या काही व्यापारी, लंडनच्या काही व्यापाऱ्यांनी राजाची भांडण सुरू केलं का तर राजानं कर लावला म्हणून. लंडन हे गाव थेम्स नदीवरती तुम्हाला माहिती आहे. समुद्रातून वाहत वाहत थेम्स तिथं जाते आणि समुद्राच्या नदीच्या काठावाशल्यामध्ये छोटंसं बंदराचं रूप त्याला येतं. ते व्यापारी रागावले आणि सांगितले की राजानं आमच्या ते कर लादले तर आम्ही हे गावच सोडून जाणार. आणि कुठेतरी लँकेशायर किंवा मॅन्चेस्टर कुठं जायचं त्यांनी ठरवलं. राजा मोठा हुशार होता. त्याने ती सगळ्या व्यापाऱ्यांना बोललं काय सांगितलं का तुम्ही रागावलात का? कारण तुम्ही आमच्यावरती कर लादतात, रागावू नको तर काय करू? म्हणून तुम्ही इथून जाणार? हो जाणार. मोठं संकट आहे म्हणे काय काय तुम्ही नेणार इथून? काय नेणार म्हणजे म्हणजे आम्ही आमची दुकानं नेऊ, आमची गुदामं नेऊ, आमच्या बँका नेऊ, आमचा पैसा नेऊ. आणि राजाने शेवटी प्रश्न विचारला की हे सगळं तुम्ही न्याल पण तुम्ही माझ्या लंडन जवळची थेम्स नदी नाही ना नेऊन नाही घेऊन जाणार? कारण महत्व त्यांना वाटतं की माझ्या गुदामामुळं लंडनला महत्व आले, व्यापारामुळे महत्व आलंय. लंडनचं महत्व ते थेम्सच्या काठावरचे म्हणून आहे. तसं किती राज्याच्या राज्याची राजधानी गेली आणि म्हणून मी सांगतो की हा महत्वाचा प्रश्न आहे की नागपूरमध्ये राजधानी होते म्हणून काही महत्व होतं ही गोष्ट खरी आहे. पण नागपूरचं संपूर्ण महत्व राजधानीवरच नव्हतं ही गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि म्हणून हिंदुस्थानच्या मध्य केंद्रावरती नागपूर आहे हे त्याचं जे महत्व आहे ते महत्व समजून हिंदुस्थान सरकारला, मुंबई सरकारला आपली पराकाष्ठा करून स्वतःच्या कल्याणाकरता नागपूरचं महत्व कायम ठेवावं लागणार आहे ही गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो. नागपूरचं महत्व कायम ठेवण्यामध्ये नागपूर शहरावरती कुणीही उपकार करणार नाही, त्यामध्ये त्यांचा त्यांचा फायदा होणार आहे ही गोष्ट लक्षात आहे. आणि म्हणून गेल्या 2 दिवसामध्ये पंडितजींनी पुन्हा सांगितलेलं आहे की राजधानी गेल्यामुळे नागपूरचं महत्व कमी होईल ही भीती करून आपण बाळगू नका. आता देशातनं एवढ्या एका मोठ्या माणसानं सांगितले ते जर तुम्ही खरं मांडणार नसला तर काही 10-20-50 माणसं आरडाओरडा करून आणि राजधानी निर्माण झाली पाहिजे असं म्हणून काही नागपूरचं महत्व वाढवणार आहे? कुणाच्या शब्दावरती आपण विश्वास ठेवणार होता? त्यांनी सांगितलंय की काही आम्ही गोष्टी करणार आहोत पण काय काय करणार आहोत असं सांगा. मी आपण सांगू इच्छितो की हे सांगणाऱ्यापैकी मी नव्हे. आम्ही असे राज्यकर्त्यापैकी आहोत की काहीतरी करणार असे आपला आधी उभं सांगणार आहे. फार अवघड गोष्ट आहे. जे होईल तितकं बोलावं, जे होणं शक्य नसेल ते होत नाही असं साफ लोकांच्या पुढं प्रामाणिकपणाने कबूल करावं या नीतीतले राज्यकर्ते आम्ही आहोत. नागपूरचं महत्व वाढवण्याकरता आमच्याकडून जेवढी पराकाष्ठा होईल तेवढे प्रयत्न मी करणार आहोत. पण ते काय काय करणार आहोत ते आधी सांगणार आहे मग पुढं बोला. आम्ही सांगू की मग आमच्या दुकानात आपल्याला देणारा माल नाही, आपण दुसऱ्या दुकानाकडे जरूर जा. कोण आपलं नागपूर शहराचं जे महत्व वाढवणार असेल आपण त्यांच्या पाठीमागे जा. पण राज्याची राजधानी तर कोण देणार? राज्याची राजधानी ठरली आहे, राज्य ठरलंय, आता ते कुणी बदलू शकत नाही. कृपापणे लक्षात ठेवा पहिली गोष्ट. अजूनही काही मंडळी निवडणुकीजवळ आल्यामुळं आमका आमका प्रांत झालाच पाहिजे हा च घालून घोषणाच्या सुरू झाल्या. फसवणूक आहे, त्यांची स्वतःची फसवणूक आहे आणि लोकांची फसवणूक आहे माहितीये. आपली स्वतःची फसवणूक आहे त्यांना माहितीये. कारण एकेकदा हे प्रयोग होतात. समुद्र मंथन एकदा झालं, 2-2 नाही झालं मानवजातीच्या इतिहासात. त्यातनं निघालं आमदत निघालं, 20 निघालं ते घेणारे शंकर महादेव भेटले तरी ते घेतलं. पण दुसऱ्या खेपेला कोणी समुद्र मंथन करायचा प्रयोग करत नाही. आता राज्य पुनर्रचनेचा प्रश्न या देशातला संपलेला आहे. आता त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. उगीच कुणीतरी पुन्हा हा राज्य बदलून पुन्हा महाराष्ट्र होणार आहे आणि आमच्या गुजरात होणार आहे अशी ज्यांच्या डोक्यात कल्पना असेल ती चुकीची आहे. आता मी गुजरातमध्ये जाऊन सांगणार आहे ना, आपल्याला सांगतो आणि पुण्यालाही सांगणार. आज मी दोन दिवशी असं ऐकलं इथं उगीच कुणीतरी अशा वावड्या सोडल्या आहेत की आता चांदा भंडारा आणि नागपूर जिल्ह्यामुळे वेगळा होणार आहे. काय करावं या मंडळीला मला काही समजत नाही. काही काम नसल्यामुळे निष्कारण उद्योग किंवा विनोद कर खिणतात त्यापैकी हा प्रकार चालला असं वाटायला लागतं. असं काही होणार नाही. हे दुल्ले हे दोन जिल्हे आता ह्या नवीन मुंबई राज्यातनं जाण्याकरता त्यात आलेले नाही हे आम्ही त्यामुळे सांगू. पण काय आहे हे असा एक प्रकारचा असंतोष या गोष्टी पसरवण्यामध्ये जिल्ह्या विकत देता का असं सांगणारा व्यापारीचा गावात म्हणतो चांगलं विणलेलं वस्त्र घ्या असं म्हणणारा व्यापारी ह्या लोकांच्या उपयोगात आहे. पण चिंध्या देता चिंध्या असं हिंड सांगत हिंडणारी माणसं काही आहेत जगामध्ये? ते कशासाठी चाललं यांनी हे प्रश्न सुटणार नाही. प्रश्न जे सोडायला पाहिजे आहेत त्या प्रश्नांना अजूनही मी हात लावलेला नाही, त्यांना स्पर्श केलेला नाही. कृपा करून त्याचा विचार करूया की हा राज्य पुनर्रचनेचा प्रश्न संपलेला आहे, राज्याची राजधानी ठरलेली आहे, नागपूरचं मत ठेवण्याकरता काय काय केलं पाहिजे त्याचा विचार आम्ही रात्रंदिवस करून राहिले. आणि म्हणून मी नागपूरच्या मंडळीला सांगू इच्छितो मला कल्पना आहे. म्हणून मी सांगितलं की मला कल्पना आहे की तुम्हाला दुःख आहे. इतकं जरी मी सांगितलं तुम्हाला तरी सुद्धा तुमच्या मनाची एक भावना आहे की हो इथं राज्य चाललं होतं, इथं मंत्री राहत होते, इथे काउन्सिल भरत होतं. तुमच्या डोळ्यानं तुम्ही पाहिलं की इथं अनेक लोक येत होते जात होते ते आज दिसत नाही. मनाला दुःख होणार. मी तर नागपूरचा असतो आणि आहे त्या अर्थानं आता नागपूरचाही मी राहिलोय. आता मी थोडंच एका गावचा राहिलोय. मुंबई राज्याचा जो पण मुख्यप्रधान आहे तो पण या राज्यातल्या प्रत्येक शहरातला आणि प्रत्येक खेड्याचा मी नागरिक अशी माझी भावना आहे. आणि या भावनेने मी पाहिलं पाहिजे. म्हणून मी त्या भावनेत जाऊन जेव्हा विचार करायचा प्रयत्न करतो तेव्हा मलाही दुःख होतं. खरं आहे इथं गव्हर्नर राहत होता, इथे मंत्री राहत होते, इथे विधिमंडळ होत होतं, इथं हायकोर्ट बसलं होतं. अशा तऱ्हेचे मनाचे विचार आपल्या येतील काही का दुःख होईल. पण त्यातल्या त्या ज्या ज्या गोष्टी करता येणं शक्य आहे त्याचा आम्ही विचार करून राहिलो. आपलं हायकोर्ट कायम ठेवलं पाहिजे. आपल्या इथल्या वकिली पेशामध्ये अत्यंत कर्तृत्ववान बुद्धिमान माणसं आहेत, त्यांना या शहरातच जाऊन धंदा करता आला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. म्हणून हायकोर्टचं बेंच तर ठेवायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. याच पद्धतीनं दुसऱ्या कोणत्या कोणत्या पद्धतीनं इथं नागपूरचं मत त्याचा विचार आपण करून राहिलो. नागपूरच्या अवतीभोवती खनिज संपत्ती आहे, त्या दृष्टीनं काही उद्योगधंदे सुरू करता येतील का याचा प्रयत्नाचा विचार आम्ही करून राहिलो. पण सगळ्याच गोष्टी आम्ही करू असं तुम्हाला आश्वासन करण्यामध्ये काही अर्थ नाही. समजून घेऊन आपण यातनं कुठला मार्ग काढायचा त्याचा विचार केला पाहिजे आहे आणि तो विचार करण्यामध्ये कृपा करून तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. ते सहकार्य मागण्याकरता मी इतक्या लांब आलो आहे. कारण मी सांगितलं सुरुवातीला की फार मोठं राज्य निर्माण झालंय, त्याची जिम्मेदारी आहे. मी सांगितलं मला की दोन वेगळे वेगळे भाऊ शत्रू म्हणून भांडा जातात त्यांना एकत्र ठेवलं पाहिजे हा निर्णय देशाच्या नेत्यांनी घेतला. पण त्यांना वाटत होतं की जर हे भांडण जर वाढू दिलं एका शेजारचं दुसरं राज्य जर काही स्वतः सार्वभौम राज्य या भावनेनं जर एकमेकाशी वैर करणार असलं तर हिंदुस्थान एक देश आहे ही भावना या देशामध्ये कशी राहणार शिल्लक. म्हणून लोकसभेनं निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही दोन भाऊ एकत्र राहा. काय चूक केली त्यामध्ये? दोन भावांचा संसार मोठा झाला, बिघडलं काय त्यामध्ये? तो विचार आम्ही आता आपल्या मनाशी केला पाहिजे. मी नेहमी सांगतो कथा आमच्याकडच्या लोककथेची, तुम्हाला आठवणी कथा सांगितली तर म्हणजे लक्षात येईल की आपण मोठ्या राज्यात गेलो यामध्ये आपलं काही घाबरायचं कारण नाही. भावाभावांच्या वाटणीचा प्रश्न निर्माण झाला असताना जुनी कथा मराठी भाषेतली माझ्या कल्पने सगळ्याच भागात ही लोककथा असली पाहिजे. दोन भाऊ भांडायला लागले, प्रेमाने राहत होते एकत्र, परंतु भावाभावांचं पुष्कळ जमतं, कदाचित घर मालकीनंतर कदाचित जमत नाही एकमेकांची. थोडासा वाद सुरू झाला आणि भाऊ वाटण्या करायला बसले. शेतीची वाटणी केली, घराची वाटणी केली, जमिनीची वाटणी केली. लहान गरीब शेतकऱ्याचं कुटुंब होतं, एक विहीर, दोन विहीर जमीन, एक गाय, दोन बैल, मोडकं तोडकं एक घर आणि घरामध्ये एक म्हातारी आई हा त्या घराचा संसार होता, सगळा परिवार होता. विचार करून करून शेवटी वाटण्या ठरल्या की काही नाही आहे त्याचा प्रत्येकाचा दोन दोन हिस्से करायचे आणि वाटून घ्यायचे. घर मध्ये भिंत घालून दोन दारं केली, दोन चौकटी बसवल्या, दोन दारं करून दोन संसार उभे करायचं ठरलं. बैल होते मोडके तोडके दोन वाटून घेतले, गाय होती व्यालीली, एकाकडे गाय एकाकडे वासरू, आईपासनं मूल तोडलं, वाटणी पुरी केली. आणि वाटणी नक्की झाल्यानंतर मला लक्षात आलं की नाही आता ही आपण वाटणी केली खरी पण ही जर वाटणी पक्की करायची असेल तर ती जाऊन आईच्या पुढे जाऊन त्यावरती आपण कागदावरती सह्या करूया, म्हणजे आपली वाटणी नक्की झाली, आईचा आशीर्वाद घेऊया. म्हणून आईचा आशीर्वाद घेण्याकरता वाटणी पुरी करून हे दोन चिरंजीव गेले आईच्या पुढं. आई शहाणी होती, आईनं विचारलं काय वाटण्या केल्यात, हो केल्यात, मनाचं समाधान झालं तुमच्या, पुऱ्या वाटण्या काही वाद राहिला नाही, शिल्ल्या जमिनी वाटल्यात, हो वाटल्या, घर वाटलं, बैल वाटले, कर्ज वाटलं, काय होतं ते सगळं वाटलं, झालं वाटून तुमची सगळी पुरी म्हणे, हो वाटणी पुरी झाली. आणि शेवटी आईनं विचारलं काय रे सगळं वाटलं, आणि तुमच्या दोघांची मी आई तिथं काय करता, तिथे करा ना दोन तुकडे, म्हणजे तुमच्या मनाचं समाधान होईल. आईनं जेव्हा सांगितलं की दोन तुकडे करा, तेव्हा दोन भावांच्या डोळ्यात पाणी उभं राहून सांगितलं की जगामध्ये सगळ्या गोष्टींचे तुकडे करता येतात, आईच्या प्रेमाचे तुकडे करता आणि या जगात आजपर्यंत कुणाला शक्य झालेलं नाही. आणि भावाभावानी वाटणीचा विचार बंद केला, तीच गोष्ट या त्या लोककथेतलं रहस्य या राज्य पुनर्रचनेच्या निमित्तानं गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या बाबतीत घडलं. ज्यांनी या देशाला सुरुवातीला राष्ट्राभिमान शिकवला त्या दोन प्रांतांच्या जबाबदारी निर्माण झाली. या देशामध्ये पहिल्यापासून आम्ही स्वराज्याचा मंत्र शिकलो, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आणि तुम्ही मिळवणारच. ही वाणी ज्या लोकमान्य टिळकांच्यातनं फुटली, तर मराठी भाषेतनं बोललेलं ते वाक्य हा राष्ट्रधर्माचा धडा देणारा पुरुष ज्या महाराष्ट्रात झाला, आणि ज्याला आपण आज राष्ट्रपिता म्हणून स्वीकारलेलं आहे ते महात्मा गांधीजी ज्या गुजरातमध्ये निर्माण झाले, त्या दोन लोकांनी एकमेकापासून वैरी म्हणून भांडावं का एकत्र राहावं असा ज्या प्रश्न निर्माण झाला, किंवा देशाच्या नेत्याने निर्णय दिला की नाही तुम्ही दोन्ही भाऊ एकत्र राहिलं पाहिजे, एकत्र तुमचा संसार केला पाहिजे, एका नवीन उच्च उदात्त पातळीवरती जाऊन हा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा मी कसं म्हणायचं की नाही माझे चार जिल्ह्यात आणखी काहीतरी वेगळं असू द्या, मोठ्या देशातील मी नागरिक आहोत, भारत देशातला पहिल्या प्रतीचा देश झाला पाहिजे असा मी मानतो, ही तुमची माझी महत्वाकांक्षा आहे. विचार करायला घेऊन तर मन भरून येते एवढं तुमचा माझा देश मोठा आहे. त्या अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया म्हणून मोठं राज्य आहे, त्या राज्याच्या राजधानीचा एक असा थोडा मोठा थोडा बुरुज आहे, आणि त्याच्यावरती त्यांनी आपलं ध्येयवाक्य लिहिलं का, तर त्या कॅलिफोर्नियामध्ये म्हणे अमेरिकेतला सगळ्यातला मोठा उंच पर्वत आहे. त्या कॅलिफोर्नियाच्या राज्याचं ब्रीदवाक्य त्यांनी त्या कॅपिटॉलच्या याच्यावर लिहिलंय, गिव्ह मी मेन लॅक ऑर हाय माउंटन. म्हणजे कॅलिफोर्नियात अमेरिकेतला जो उंचातला उंच पर्वत आहे तशाच उंचात उंच म्हणजे कर्तृत्वानं बुद्धीनं शिलानं मोठे पुरुष मला दे अशी त्या राज्याची प्रार्थना आहे. तुमच्या माझ्या देशाची प्रार्थना काय असली पाहिजे, त्यांच्या देशामध्ये फक्त त्यांच्या देशातलाच उंच डोंगर आहे, पण माझ्या देशामध्ये गौरीशंकराचं उच्च शिखर गेलेलं आहे, ते जगामध्ये उच्च आहे असं म्हणतं. तुमची माझी प्रार्थना असली पाहिजे की जगामध्ये मोठी होणारी माणसं मला दे, आणि तसं मोठी माणसं उभी होतात का जर मन मोठं केलं नाही तर. या राज्याच्या पाठीमागच्या पार्श्वभूमीचा विचार करून कृपा करून तुमच्या माझ्यापुढे आज जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा निर्णय तुम्हाला मला दिला पाहिजे आहे, आणि मला आपल्याला सांगायचं की कृपा करून त्या मनस्थितीत तुम्ही माझ्याबरोबर चाललात तर मग मी जे आश्वासन तुम्हाला देतोय ते आश्वासनाचं सत्य तुम्हाला पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला आपण जे प्रेम दिलंय आपण जे स्वागत केलंय ते सगळं स्वागत मी सांगितलं की आपण राज्यात सांगितलं मला माहिती तुमच्या मनामध्ये काय आहे, पण तुमच्या मनातलं थोडं दुःखही मला माहिती आहे, पण त्या दुःखाला उपाय प्रयत्नानं सहकार्यानं आश्वासनाच्या पद्धतीनं आपण शोधून काढू, वैरानं भांडणानं चवळीनं घोषणानं ते होणार नाही ही गोष्ट मला आपल्याला आग्रहानं सांगायची. आणि शेवटी आम्ही राज्य निर्माण केलं हे कशासाठी केलं, राज्य हे काही शेवटी तुमचं माझं साध्य आहे का, शेवटी राज्य जे निर्माण केलं ते या देशामध्ये जे 5 कोटी लोक आहेत त्या 5 कोटी लोकांचं जीवन सुधारावं, त्यांच्या जीवनामध्ये कुठेतरी नवीन प्रकाश निर्माण करावा, सौभाग्याचा सद्भाग्याचा वैभवाचा, त्याच्यासाठी म्हणतो तुम्ही हे राज्य मिळवलंय, त्या राज्याचं काय, त्या साध्याचं काय, राज्याचा आकार कसा असावा हे भांडण किती दिवस स्वीकारत राहणार, वाडा बांधून उभा असावा, चांगला इंगला बांधून उभा असावा, इमारत बांधलेली असावी, आणि त्याच्यामध्ये जाण्यापूर्वी या खोलीचा आकार कसा असावा यासाठी मी भांडत रस्त्यावरती बसणार का, त्या घरामध्ये जाऊन तुमचा माझा संसार बांधणार, कारण हा संसार खोळंबून पडलाय, हजारो वर्ष खोळंबून पडलेला आहे असा या देशातला संसार आहे. कुणाचं काय मोठं मन आहे त्यापेक्षा या देशामध्ये लक्षावधी कोट्यावधी अशी कुटुंबाने घरं आहेत की ज्यांना अजून शिक्षण म्हणजे काय, ज्यांना आरोग्य म्हणजे काय, ज्यांना भाकरी म्हणजे काय याचा अजून स्पर्श झालेला नाही, त्यांच्यापर्यंत आम्हाला ही संस्कृती, हा विचार आणि ही सगळ्या गोष्टी घेऊन पोहोचवायच्या आहेत. त्या कामाकरता आम्ही लागलो, त्या कामाला सवड कुठे आहे? आजची जगाची जर परिस्थिती पाहिलीत, पंडितजी उद्या चालले आहेत अमेरिकेला, अमेरिका पाहायला चाललेली नाही. दोन महिन्यांना प्रत्येक देशाच्या पाठीमागे लागून ते हिंडत, त्याचं कारण काय आहे? देश बघण्याकरता हिंडत नाही, त्यांना चिंता लागून राहिली आहे की या जगामध्ये केव्हा लढाईचा वादळ एखादा डोंब उठेल याची पत्ता नाही, शंका राहिलेली नाही. आणि जर का या देशामध्ये जगामध्ये लढाई सुरू झाली तर कधी काळी तुमचं माझं उभं राहिलेलं या देशातलं गरीब लोकांचं जे राज्य आहे त्या राज्याची रचना करायला तुम्हाला मला सवड राहिलेली नाही, याचा कधी विचार आपण आपल्या मनाशी केला? राज्याच्या वाटणी करण्याच्या प्रश्नामध्येच आम्ही आमची शक्ती बांधून बसलो. पशुटीय राज्य मोठं कसं करीन, बळकट कसं करीन, समर्थ कसं करीन, गौरवशाली कसं करीन, याचा विचार तुमच्या माझ्या मनात. राजा होतो, मंत्री होतो, मुख्यमंत्री होतो, हे चित्र डोळ्यापुढे दिसतं. पशुटी तुमचं माझं राज्य म्हणजे काय, त्याचा विचार आपल्या मनाशी केला. आधुनिक नवीन राज्य म्हणजे केवढी जबरदस्त शक्ती असावी लागते, याचा विचार कधी आपल्या मनाशी आपण केला? मोटारीमधून आम्ही हिंडतो, विमानातून आम्ही जातो, आगगाड्यातून हिंडतो, पण त्या विमान आणि त्या मोटारी आणि त्या आगगाड्या चालण्याच्या पाठीमागची जी मूळ शक्ती आहे ती जर एका क्षणात कुणी बंद केली तर तुमचा माझा हा सगळा देखावा ताबडतो बंद पडणार, ही तुमच्या माझ्या राज्याची परिस्थिती आहे. शेतकऱ्याच्या झोपडीवरती उभं राहिलेलं इंजिन पाहायला बरं वाटतं, दळलेल्या गिरणीतलं पीठ आलं म्हणजे जेवायला बरं वाटतं, पण त्यातनं जातं जळून येतं ते इंजिन तुमच्या माझ्या देशाने असून आम्ही किती निर्माण करू शकतो याचा विचार केला तर मोटारीच्या पेट्रोलचा एक थेंब तुमच्या माझ्या देशात निर्माण होत नाही. लढाई करण्याच्या गोष्टी आम्ही बोलतो, एक विमान निर्माण करण्याची शक्ती आताशी थोडीफार आपण पुढे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ह्या देशाचा संसार, या देशाची बांधणी करण्याची वेळ प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. मी सांगू इच्छितो आपल्याला, मी निवडत नाही आपल्या भावना ओढण्याकरता सांगत नाही, आपण आपल्या घरात जा माझं भाषण ऐकल्यानंतर आणि त्या भिंतीला पाठ लावण्याचा विचार करून तसा दिवा बंद करू. मी सांगतो त्या म्हणजे मी काय म्हणतो त्याचा अर्थ आपल्या लक्षात येईल की प्रत्येक दिवस महत्वाचा आहे, प्रत्येक वर्ष महत्वाचं आहे, की या प्रत्येक दिवशी तुमच्या माझ्या देशामध्ये काही नवीन घडलं पाहिजे आहे, नवीन शक्ती मिळवलं पाहिजे आहे, नवीन रचना निर्माण केली पाहिजे आहे, असे प्रश्न या देशापुढे लागून पडले आहेत. आणि आम्ही मात्र भांडून राहिलो की याचं काय आणि त्याचं काय, आणि माझ्या मनासारखा पत्ता पडतो की नाही, तुझ्या मनासारखा पत्ता पडतो, या भांडणात मी राहून पडलो. आम्हाला ही परिस्थिती या देशामध्ये बदलायची आहे, हे वातावरण आम्हाला बदलायचं आहे. आणि हे बदलण्याकरता तुमची माझी सगळ्यांची जी शक्ती असेल ती शक्ती या जे काय कामाकरता लावायचा प्रयत्न तुम्हाला मला या देशामध्ये फार नेत्यानं फार आग्रहानं केला पाहिजे आहे, अशी आत्ताची परिस्थिती आहे. त्या कामासाठी मी आपलं आवाहन मागतो. एक मुंबईचं राज्य झालं म्हणजे संपलं नाही, छोटी मुंबईचं राज्य सुद्धा भारताच्या राज्यातला एक हिस्सा आहे. भारत सुरक्षित असेल तर मुंबई राज्य सुरक्षित आहे, आणि मुंबई राज्य सुरक्षित असेल तर नागपूर सुरक्षित आहे, मग पुणे सुरक्षित आहे, मग अहमदाबाद सुरक्षित आहे. नदीमध्ये आपण बसून जातो, एखाद्या बोटीमध्ये नावेमध्ये बसतो, साधे साधे दृष्टांत आहे. कुणी पश्चिमेला, कुणी पूर्वेला, कुणी उत्तरेला बसला, पण त्या नदीच्या पात्रातलं पाणी प्रवाहात मध्ये त्या नदीच्या बोटीमध्ये नावेमध्ये जर यायला लागलं तर जेव्हा ती बोट जेव्हा खाली जाईल तेव्हा नावेचे सगळे लोक खाली जातील, तशी तुमच्या माझ्या देशातली परिस्थिती आहे. आणि हे संकट लांब आहे असं आपण समजू नका. देशातले नेते योग्य वेळी बोलतात, ते वारंवार सुद्धा करतात की आंतरराष्ट्रीय परिस्थिती संकटाची आहे, फट दिवशी केव्हा संकट निर्माण होईल, ज्या दिवशी या जगातली शांतता नाहीशी होईल त्या दिवशी तुमच्या माझ्या संसाराची, देशाच्या संसाराची नवीन तऱ्हेनं रचना करण्याची संधी तुमच्या माझ्या हातातली जाणार आहे. आपण जगाच्या पाठीमागे असतो, शेतीत मागे आहोत, कारखानदारीत मागे आहोत, प्रत्येक गोष्टीत मागे आहोत, ते प्रयत्न कोण जादून करणार आहे? हे काही जादूनी करणारी गोष्ट नव्हे, या देशातल्या सगळ्या लोकांचं सहकार्य, त्यांची सगळ्यांची शक्ती, सगळ्यांचं सामर्थ्य एका केंद्रात मत्तीला आल्याशिवाय ही गोष्ट पुढे होणार नाही. आणि हे पुरं करण्याचं काम आम्हाला खरं पुरं करायचं आहे, त्या कामाला मी लागणार किंवा आम्ही हेच प्रश्न आणि हेच वाद किती दिवस घालणार? हिंदुस्थानचा 3 वाद केले आम्ही आतापर्यंत. हा नकाशा पुन्हा बदलावा म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये तो पहिला म्हणजे तो लाल रंग होता ब्रिटिश राजधानीच्या, ब्रिटिशांच्या साम्राज्याचा, तो नाहीसा करण्याकरता 50-60 वर्ष लढलो. त्यानंतर संस्थानिकांचा तो पिवळा रंग होता नकाशावर, तो नाहीसा करावा म्हणून सरदार पटेलांनी 4 वर्ष कर्तव्यगारी केली आणि तो रंग बंद केला. पुन्हा त्यात अ ब क म्हणून वेगळ्या वेगळ्या छोट्या मोठ्या राज्यांची अशी काही खिचडी पडली होती की ती एकदा सरळ केली पाहिजे म्हणून विचार करायचा पुढाऱ्यांनी प्रयत्न केला आणि त्यातनं ते समुद्रवंश निर्माण झालं, अमृती निघालं आणि विषय निघाला. आता एकदा नकाशा सरळ केलाय, आता नकाशा बदलायच्याच प्रयत्नामध्ये तुम्ही नवी राहणार आहोत किती दिवस, याचा एकदा आपण आपल्या मनात विचार करणार की नाही करणार? मूळ प्रश्न या देशामध्ये
राज्याची उत्पादन क्षमता वाढवायची आहे, देशातलं उत्पादन वाढवायचं आहे, देशामधली नवीन उत्पादनाची पद्धती बदलायची आहे. आणि ती नुसतीच उत्पादनाची पद्धती बदलायची नाही, तर त्या उत्पादनाची जी होईल वाढ, ती वाढ या देशातल्या सर्व समाजामध्ये चांगल्या तऱ्हेने तिचा बंटवारा करून, तिची वाटणी करून, या समाजातली विषमता कशी कमी करायची, हा एक 5-25 वर्ष करायचं काम तुमच्या माझ्या कामाला यात लागायचं आहे. त्या कामाला लागणार किंवा जर प्रत्येक वेळी प्रत्येकजण म्हणणार की माझा प्रश्न आधी पहिला घ्या लक्षामध्ये, या तऱ्हेनं हे प्रश्न सुटणार नाहीत. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतोय की कृपा करा आणि या प्रश्नात जरा वर द्यायचा प्रयत्न करा. हा, मी सगळंच काही वर पाहा आणि तुमच्या जवळचे प्रश्न पाहू नका असं नाही म्हणत. जवळचे प्रश्न त्याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून असं काही कुणाला वाटायचं कारण नाही की आम्ही या नागपूर विभागातील लोक आता एवढ्या मोठ्या मुंबई राज्यामध्ये गेलो आहोत, कुठे समुद्रामध्ये जाऊन आपण बुडून जातो काही अशी शंका बघायच्या मुळेच कारण नाही. प्रत्येकाला असं जर वाटलं तर नोटीस या राज्यामध्ये राहणार आहे का? आणि म्हणून ते तुम्हाला वाटू नये म्हणून मी मोठ्या आग्रहाने मुद्दाम चांदल्यासारख्या कोपऱ्यात मुद्दाम पहिल्यापासून जाऊनच की नाही असं आपल्याला वाटता कामा. चांदा जसा तुमच्या या विभागातला, सातारा जसा त्या विभागातला, किंवा सौराष्ट्रामधला जसा कोणतरी एखादा जिल्हा, आणि गुजरातमधला साबरकाठा बनासकाठा, हे सगळे जिल्हे आता सगळ्यांचं भाग्य एक आहे, सगळ्यांचं भविष्य एक आहे. हे सगळे आपण एकाच बसलो आहोत. एकाचं जे वाईट ते दुसऱ्याचं वाईट, एकाचं जे चांगलं ते दुसऱ्याचं चांगलं, ही परिस्थिती यापुढे धरून तुम्हाला मला प्रयत्न केले पाहिजे. हे राज्य त्या मनानं साधनानं उपलब्ध विपुल अशी साधनानं भरले, कापडाचं उत्पादन, कापसाचं उत्पादन उद्योगधंद्याच्या दृष्टीनं, कर्तबगार माणसाच्या दृष्टीनं आणि उत्पन्नाच्या दृष्टीनं हिंदुस्थानातलं हे पहिल्या प्रतीचा देश राज्य बनलेलं आहे. या राज्याचा उपयोग करून आपण वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आपली कशी प्रगती करायची त्याच्यासाठी आमची मदत आम्हाला हवी आहे सगळ्यांची, कुठल्याही पक्षातले मग तुम्ही असा. निवडणुकीच्या वेळी तुम्हाला जे काय सांगायचं असेल ते जाऊन सांगा, आमची काही तक्रार नाही. काय शिव्या द्यायची असतील ते देण्याकरता ऐकायला आमची तयारी पुरी आहे. आम्ही काय एवढा मोह सोडलेला नाही. शिव्या खाण्या ऐकण्याच्या बाबतीमध्ये आम्ही काँग्रेसवाले जेवढे बळकट होतो इतर लोक बळकटण्याचा माझा अनुभव आहे. पण त्यांना विरुद्ध एक बोललं की मात्र मग थोडेसे रागावता चिरता. आम्ही असं सांगणार आहोत, आम्ही आता 2 महिन्यानंतर ह्या राजकारणामध्ये पडणारच आहोत इलेक्शनच्या. आम्ही जाऊन लोकांना सांगणार आहोत की ही आमची परिस्थिती आहे, आम्ही आमचे दोष आहे सांगू, आम्हाला जेवढे शक्य तेवढं करायचे होईल तेवढं सांगू. बलता आम्ही सांगणार नाही, लोकांची फसवणूक आम्हाला करायची नाही, हेही आमची परिस्थिती आहे. हे आम्ही लोकांच्या पुढे साफपणानं सांगू आणि त्यांच्या पुढे हा महत्वाचा प्रश्न सांगू की राज्याची परिस्थिती ही आहे, परराष्ट्र नीती आमची अशी आहे, राज्याची अंतर्गत नीती अशी आहे, आम्हाला ही जी रचना ह्या देशामध्ये करायची ती ह्या पद्धतीने करायची आहे. आपल्याला मान्य आहे? आपल्याला मान्य असलं तर मंजूर, मान्य नसलं तरी मंजूर. पण आम्ही जेव्हा देशामध्ये लोकशाही आणली ती याच विचारानं आणली. तुम्ही जगातला सगळा इतिहास पाठवून पहा, सगळ्या राज्यक्रांत्याचा जर तुम्ही इतिहास शोधून पाहिलात तर ज्याच्या हातामध्ये सत्ता आली त्यांना ती सत्ता भळकून बसल्या असा सगळा इतिहास आहे. फ्रान्समध्ये ते घडलं, इंग्लंडमध्ये ते घडलं, अलीकडच्या झालेल्या रशियाच्या राज्यकर्तेमध्ये ते घडलं. फ्रान्समध्ये लोकशाहीची क्रांती झाली. पहा, आपण इतिहासाचे विद्यार्थी, राजकारणाचे विद्यार्थी, आपण सांगतो त्याचा पडताळ म्हणा की पहिली क्रांती केली लोकशाहीची क्रांती पॅरिसमध्ये झाली. लोकांनी राजाला मारून टाकलं आणि स्वतःच्या ताब्यात राज्य घेतलं. जे राज्य ताब्यामध्ये घेतलं आणि जे चालकाचे बसले त्यातून इतकं ते नालायकीने गेली राज्यातले एक साधा शेतकऱ्याचा पोर जागा झाला, तो साधा सैनिक झाला, मग सेनापती झाला. आणि जसा सेनापती झाला नाही तो पुढे तो त्याचा सम्राट झाला नेपोलियन बोनापार्ट. त्याने ती लोकशाही गुंडाळून ठेवली बाजूला आणि स्वतःचाच राज्यकारभार स्वतःच्या नावानं सर्वांना सुरू केला. पुन्हा दुसरी क्रांती सगळ्या जगातल्या इतर राज्यांच्या मदतीने त्याचा पराभव करावा लागला तेव्हा दुसरी पुन्हा लोकशाही क्रांती तिथे सुरू झाली. इंग्लंडमध्ये हेच घडलं, ते लॉंग पार्लमेंटचा कायदा होतं. क्रॉमवेलच्या मनात आली की नाही सगळे बंद केलं पाहिजे, त्यांना पार्लमेंटला खुलूप लावलं, सगळ्या लोकांना बाजूला ठेवलं आणि आपणच झाला काही दिवस राज्याचा मालक. रशियामध्ये काय झालं माहिती आहे आपल्याला की पहिली एक क्रांती झाली लोकशाहीची. केरेन्स्कीचं सरकार आलं, केरेन्स्कीचं सरकार आलं आणि त्यांनी राज्याला घटना देण्याकरता म्हणून सुरू केली बैठक. काही आठवडे बैठक चालली सुरू झाली पण ती बैठक तरी पुरीच झाली नाही कारण बोल्शेविकांनी त्यांना बाहेर काढून त्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीला घटना समितीला कुलूप लावलं आणि स्वतःच्या पक्षाचं राज्य उभं केलं. आमच्याबरोबर पाकिस्तानचंही राज्य आणि घटना समिती सुरू झाली आहे.
त्याने किती दिवसात काय प्रगती केली हा हिशोब ताजा तुमच्या डोळ्यासमोर आहे. पण या देशामध्ये काँग्रेसनं असं केलं नाही. काँग्रेसचं राज्य मिळाल्यानंतर तिने असा नाही कायदा केला. मी आपल्याला सांगू इच्छितो की जाताना माउंट बॅटनं राज्य दिलं होतं पंडित नेहरूच्या हातामध्ये. हे तर गोष्ट खरी आहे. दुसऱ्या कुठल्याही पक्षांच्या प्रमुखांना ते कितीही कसले कसले लहान मोठे वीर असू त्याला नाही बोलवलं. त्यांनी पंडित नेहरूंच्या हातामध्ये आणि गांधींच्या हातामध्ये सत्ता देऊन गेले होते. त्यांनी असा नाही नियम केला की गांधी टोपी घालेल त्यालाच मत, काँग्रेसचा चार आणायचा सभासद होईल त्यालाच मत, असं नाही कायदा केला. काँग्रेसची नीती पांडवांची नीती आहे. आमची पांडवांची नीती. आम्ही सांगितलं की राज्य जरी काँग्रेसच्या झेंड्याखाली मिळवलं असलं तरी ते राज्य सुटी आणून 40 कोटी जनतेच्या पायाच्या नंतर सांगितलं की राज्य जरी आम्ही आमच्या परिश्रमाने स्वातंत्र्याच्या सभेत भाग घेऊन घेतलं असलं तरी राज्याचे मालक 40 कोटी जनता आहे. जसं पांडव करत असत, कुठल्याही भावानं काही जरी मिळवून आणलं तर शेवटी आणून ते आईच्या पायाच्या आईने सांगायचं अरे तू आणलंस पण हे तुझं नाही हा, हे तुम्हाला 5 भावांचं 5 पांडवांचं आहे असं आईनं सांगावं. अर्जुनानं द्रौपदी पणात मिळवली पण आईनं सांगितली ही पाचांची पांचाली म्हणून द्रौपदीला जीवन काढावं लागलं हा जुना इतिहास आहे. काँग्रेसने आपल्या पक्षाचं राज्य उभं केलं नाही तिच्या पाठिंब्याला ही श्रद्धा आहे की राज्य आणून जेव्हा लोकांच्या ताब्यात दिले तेव्हा आम्ही असं नाही म्हणणार की हा राज्याचा कायमचा नक्ता काँग्रेसचा असला पाहिजे. आम्ही जेव्हा लोकांच्या पुढे सांगायचा प्रयत्न करू त्याला समजून सांगायचा प्रयत्न करू. आणि शेवटी मी नेहमी सांगतो की आमची वृत्ती काँग्रेसवाल्यांची फकीराची वृत्ती आहे. तो फकीर काय म्हणतो माहिती आहे ना तुम्हाला? हल्ली काय म्हणतो नाही पण मी माझ्या लहानपणी फकीराचं गाणं ऐकलं माझ्या फार लक्षात आहे. तो सांगत असतो देगा उसका ही भला न देगा उसका ही भला. आम्ही काँग्रेसनी राज्य निर्मितीसाठी जे काँग्रेस निशाण खांद्यावरती घेतलेलं आहे ते जनतेच्या सेवेसाठी निशाण घेतलंय. राज्यात असलो तरी सेवा करू, राज्यात नसलो तरी सेवा करू हे आमचं काँग्रेसचं ब्रीद आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही काम राहणार. जोपर्यंत त्या एका विचारावरती आमचा विश्वास आहे, त्या सेवेच्या तत्वावरती जोपर्यंत आमचा विश्वास आहे आणि जो कार्यक्रम मी मांडला आहे त्यांच्यापुढे त्या कार्यक्रमाच्या शहाणपणावरती जोपर्यंत आमचा विश्वास आहे तोपर्यंत आमचं पाऊल पाठीमागं पडणार नाही हा विश्वास त्याच्या पाठीमागे आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन की या सगळ्या गोष्टीचा विचार करून या नव्या राज्याकडे आपण पुन्हा अडचणी आहेत, कितीतरी अडचणी आहेत. मला सांगितलं कोणतरी अन्नधान्याचा प्रश्न अवघड झाला, अन्नधान्याचा प्रश्न तर अवघड झाला तो सोडवण्याचा आम्ही पराकाष्ठेनं प्रयत्न करतो. अवतीभोवतीच्या खेड्यामध्ये तिथं केसरी विभाग आहे, दुष्काळी विभाग आहे, तिथं दुकानं उघडली आहेत. आणि नागपूरच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की नागपूर शहरामध्ये किमती वाढू लागल्या आहेत असं पाहिल्यानंतर नागपूरच्या औद्योगिक विभागामध्ये दुकानं उघडण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे. थोड्या दिवसामध्ये त्याही विभागामध्ये दुकानं उघडून ते काम पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. छोट्या छोट्या अडचणी आहेत, त्या अडचणी आमच्या जसं डोळ्यापुढे येतात तसं तसं त्याचा मार्ग काढायचा प्रयत्न करतोय. पण तो करताना एक गोष्टीची मला आवश्यकता आहे आणि ती ही की या राज्याच्या मूलभूत प्रश्नासंबंधीचं तुमचं प्रेम तुमचं आश्वासन कायम ते असेल तर येणाऱ्या बारीक सारीक अडचणी तर दूर केल्या पाहिजे. अवघड प्रश्न आहे आणि अवघड प्रश्नाकरताच कर्तव्यकार माणसांची जरूर असावी लागते. जेव्हा प्रश्न निर्माण झालेले नसतात, जेव्हा अडचणी नसतात, तेव्हा पुढाऱ्यांची आणि तेव्हा नेतृत्वाची जरूर लागत नाही. आमच्या माझ्या जिल्ह्यामध्ये एक मराठी म्हण आहे, तुमच्याकडे की मला माहिती नाही पण नसली तरी नवीन घ्या. अशी म्हण आहे पिकतील बोरी तर संसार करतील पोरी. सगळंच पिकून तयार होऊन दाराशी आलं तर घरामध्ये जाऊन दळून फक्त ते स्वयंपाक करून घालणं फार सोपं आहे. संसार करायचं आवड अशा करता असतं की असं पिकून यायचं येत नाही म्हणून मग घरामध्ये संसार करायला कोणतरी आजीबाई लागते, घरामध्ये कोणतरी कारभारी लागतो. तसं हिंदुस्थानच्या राजकारणात आहे, प्रश्न अवघड आहेत, अडचणी आहेत, लोकल गोष्टी पुऱ्या होत नाहीत सुटत नाहीत म्हणून पंडित नेहरूंच्या नेतृत्वाची या देशाला आणि जगाला जरुरी आहे. आणि ते जर मला तुम्हाला मला टिकवायचं असेल तर कृपा करून एक गोष्ट लक्षात घ्या, आपण काही शेवटी करणार असेल करा पण शेवटी हे लोकांचं राज्य जर असेल तर प्रत्येक माणसानं कारण यापूर्वीचा राजा राजा का होता होता. अरे साधी गोष्ट आहे, राजा जो राज्य राजा होत होता याचं कारण
ते राज्य राखण्याकरता तो स्वतःची समीचर चालवतचा म्हणतो राजा राज्याचा मालक होता. आता जर हे लोकशाहीचं राज्य जर व्हायचं असेल तर तुम्ही कमीत कमी काही विचार केला पाहिजे. तुम्ही मी थोडं तरी मानलं पाहिजे की मी राजा आहे या भावनेनं मला काही मूळ गोष्टींचा विचार केला पाहिजे. कृपा करा आणि या मूलभूत गोष्टींचा आपल्या मनाशी थोडासा विचार करा आणि मग या राज्यासंबंधीची काय भावना ठेवायची ते ठरवा. कारण आपलं सहकार्य आपलं प्रेम आहे, पण मला आंधळं प्रेम, आंधळा विश्वास, आंधळं सहकार्य नको आहे. तुम्ही कशाची सहकार्य करता आहात, तुम्ही काय करता आहात ते समजून जर गेलं तर त्या प्रेमाचं त्या सहकार्याचं मोल जास्त आहे आणि म्हणून ते मागायला मी आलो आहे, ते समजून घेण्याकरता मी आलो आहे. आपण जे स्वागत केलं, आपण जे सहकार्य केलं, त्या सहकार्याबद्दल आणि प्रेमाबद्दल मी नागपूर शहराचा आणि नागपूर विभागातल्या जनतेचा अत्यंत आभारी आहे. मी नागपूर जनतेच्या विभागातल्या लोकांना या नागपूर शहरातून एवढं सांगू इच्छितो की मुंबई राज्य तुमच्या विकासासाठी जे जास्तीत जास्त करण्याची शक्यता असेल ते करण्याचा सेवकाच्या भावनेनं प्रयत्न करत राहील. आम्ही फक्त तुमच्या प्रेमाची आणि सहकार्याची अपेक्षा करतो. जय.